नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. भाजपाचे फुडारी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून फाल्यां मुंबयत आझाद मैदानाचेर जावपाशिल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हाजेरींत सोपूत घेतले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमो येवजणेखाला राज्यातल्या 3.10 लाख लोकांनी विमो घेतला अशी माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय मुखेली आशिष मालवी हांणी दिल्या. भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचीव संदीप जॅकीस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. राज्यातल्या वकिलांच्या हक्काची राखण करपा खातीर गोंय सरकारान वकील संरक्षण कायदो अंमलात हाडचो अशी मागणी आयज दक्षीण गोंय वकील संघटनेन कायदो मंत्री आलेक्स सिक्वेरा हांकां निवेदन भेटोवन केली. आता पुराय खबरो. भाजपा फुडारी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून सोपूत घेतले. फाल्यां मुंबयत आझाद मैदानाचेर सोपूतविधी सुवाळो जातलो. ह्या सुवाळ्यांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमो येवजणेखाला राज्यातल्या 3.10 लाख लोकांनी विमो घेतला. मजगती फुडल्या दिसांनी लावार्थ्यांचो आंकडो वाडपाचो यत्न सुरू आसा अशी माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय मुखेली आशिष मालवीय हांणी दिली. स्टार युनियन दाईची वतीन बुधवारा आयोजित केल्ल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमो येवजण जागृताय मोहिमेच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या वेळार बँक ऑफ इंडियाचे विवेक दाहीज, गुरविंदर सिंग आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. जीवन ज्योती विमो येवजणे खातीर वर्सुकी फकत 436 रुपया भरचे पडटात. हातूंत एका मनशाचो 2 लाख रुपया विमो जाता. सामान्य मनशाक परवडपी दरांत मेळपी हो एकूच विमो. विमो कागदपत्रांचेरूय सहज प्रक्रिया जाता. विम्याची रक्कम मेळोवपाची प्रक्रियाय सोपी आसा अशें मालवी हांणी सांगलें. तशेंच राज्यांतल्या सगळ्या लोकांनी हे येवजणेचो लाव घेवचो असो उलो तांणी मारलो. मजगती जागृती अभियाना खाला दोनूय जिल्ह्यांतल्या 50 सुवातींनी विमो रथ भोंवडायतले. येवजणेचो फायदो लोकांक पटोवन दिवन तांची नोंदणी करतले. ही येवजण 18 ते 50 वर्सां पिरायेच्या गटांतल्या व्यक्तीं खातीर उपलब्ध आसतली. हे येवजणे प्रमाण विमो प्रिमियम 31 मे दिसा भरचो पडटलो आनी विमो कवर 1 जून ते 31 मे मेरेन आसतलो. हे येवजणे खाला विमो दाव्यांचो निवाडो करपाची रक्कम चड आसा अशी माहिती गुरविंदर सिंग हांणी दिली. अंबाजी फातोड्डे ह्या वाठारांत गोंय हावजींग बोर्डा वतीन घर आनी वेवसायीक प्रकल्प उबो जावपाचो आसून आयज ह्या प्रकल्पाचो बुन्यादी फातर हावजींग बोर्डाचे अध्यक्ष जी तारोलकार हांणी बसयलो. फातोर्डाचे ज्येष्ठ नागरीक विष्णुदास बांदोडकार हांचे हस्तुकी ह्या प्रकल्पाचे उक्तावण जाले. फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हे ह्या वेळार हाजीर आशिल्ले. गोंयकारांक तांकां परवडटल्या दरांत घरां मेळोवन दिवपा खातीर गोंय हावजींग बोर्ड वावुरता. फातोड्डे हांगा जो प्रकल्प येता तो ह्याच उद्देशान हातांत घेतला. ह्या प्रकल्पांत 127 फ्लॅट आनी 12 दुकानांचो आसपाव आसतलो अशें तांणी सांगलें. फातोड्डेचे आमदार विजय सरदेसाय हांणी ह्या प्रकल्पाक येवकार दितना ह्या प्रकल्पांत लोकांची रावपाची बरी सोय जातली अशें सांगलें. भारत सरकाराच्या कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालया खाला वावर करपी कंपनी सचीव संस्थेन गोंयच्या अधिकार क्षेत्रातल्या सगळ्या उच्च माध्यमीक शाळा आनी महाविद्यालयांनी करियर मार्गदर्शन कार्यावळ आखल्या. भारतीय कंपनी सचीव संस्था ICSI ही कंपनी सचीव कायदो 1980 तरतुदी खाला स्थापन केल्ली आनी भारतातल्या कंपनी सचिवांच्या वेवसायाचेर नियंत्रण दवरपा खातीर स्थापन केल्ली वैधानीक संस्था आसा. ही संस्था कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रात चलता आनी तिचे मुखेल कार्यालय नवी दिल्लीत आसा. देशभरात 4 प्रादेशीक कार्यालयां आसात. भारतभर सध्या सुमार 2 लाख विद्यार्थी कंपनी सचीव अभ्यासक्रम शिकतात आनी हे संस्थेत सुमार 72,000 वांगडी आसात जे भारतीय कॉर्पोरेट वाठारांत सक्रियपणान योगदान दितात. ICSIचो एक फांटो गोंयांत आसा. उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ल्यांनी हो फांटो वावर करता. संस्थेच्या कार्यावळी विशीं चड म्हायती मेळोवपा खातीर संस्थेची संकेतथळ www.icsi.edu चेर भेट दिवची अशें कळीत केलां. 12वी वा तांच्या समकक्ष परिक्षेत पास जाल्ले विद्यार्थी कंपनी सचीव परिक्षेक अर्ज करपाक पात्र आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भारत जागोविया, नितळसाण राखूया, प्लास्टिक मुक्त भारत म्हणताना पर्यावरणाचं सांभाळ करूया. स्वच्छता ही सेवा.
भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचीव संदीप जॅकीस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून सध्याच्या मतदार वळेरेंची खाशेली उजळणी चालू आसा. मतदार वळेरी निरीक्षक आपल्या दुसऱ्या भेटेंत सर्वसामान्य लोकांचे कसलेय दावे वा प्रस्न असल्यार ते स्विकारपा खातीर 18 डिसेंबर 2024 ह्या दिसा सकाळच्या सत्रात 11 वरांचेर परिषद सभाघर उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालय पणजी हांगा उपलब्ध आसतले. तशेंच सर्वसामान्य लोक चेंबर क्रमांक 102 दुसरो माळो सचिवालय परवरी बार्देस गोंय हांगा तांच्या कार्यालयांत वा फोन क्रमांका वेल्यान मतदार वळेरी निरीक्षकांकडेन संपर्क करपाक शकतात. राज्यातल्या वकिलांच्या हक्काची राखण करपा खातीर गोंय सरकारान वकील संरक्षण कायदो अंमलात हाडचो अशी मागणी आयज दक्षिण गोंय वकील संघटनेन कायदो मंत्री आलेक्स सिक्वेरा हांका निवेदन भेटून केली. हो कायदो येवप गरजेचे, पूण वकिलांनी आपली कामां बरे तरेन करपाची गरज आसा. राज्यातले कांय वकील बेकायदेशीर वेव्हारांत घुसपल्ले दिसतात ही दुखाची गजाल अशें म्हणून राज्यातले प्रशासन गतीमान करपाक वकिलांनी आपलो हातभार लावचो असो उलो सिक्वेरा हांणी मारलो. मडगांवच्या दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयांत वकिलां खातीर वेगळो कक्ष सुरू केला. ह्या कक्षाचें उक्तावण आयज सिक्वेरा हांणी केलें. हे वेळार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाले आनी उदय प्रभुदेसाय, दक्षिण गोंय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नायक आनी मुरगांव तालुको वकील संघटनेचे अध्यक्ष दिलेश्वर नायक हाजीर आशिल्ले. सुरवेक दक्षिण गोंय वकील संघटनेचे अध्यक्ष प्रसाद नायक हांणी जिल्हाधिकारी कार्यालय सुरू जाल्ल्या 15 वर्सां उपरांत हो कक्ष दिला अशें सांगून जिल्हाधिकाऱ्यांचे उपकार मानले. ह्या वेळार गोंयांतल्या वकिलांची राखण करपा खातीर वकील संरक्षण कायदो चालीक लावपाची गरज तांणी उक्तायली. हालींच कांय वकिलां आड काम करतना तांणी तांकां आडावपाचो यत्न केलो. फुडाराक अशी घडणूक घडची न्हय म्हूण संरक्षण कायदो गरजेचो आसा अशें तांणी सांगलें. उत्तर गोंयच्या बार्देस म्हालांतल्या नानोडा ग्रामपंचायतीचो वड क्रमांक 5 खातीर पोटवेंचणूक जावपाची आसून ह्या पोटवेंचणुकेच्या फाटभुंयेर वड क्रमांक 5 क्षेत्रांत मतदान आनी मतमेजणीच्या काळा मेरेन म्हळ्यार 7, 8 आनी 9 डिसेंबर 2024 ह्या दिसांनी सोऱ्याची विक्री, येरादारी आनी सोरो लागीं बाळगुपाचेर निर्बंध लागू केल्यात. वयल्या दिसांनी वॉर्ड क्रमांक 5 क्षेत्रांतली सगळीं सोऱ्याची दुकानां आनी आस्थापनां बंद दवरपाचो आदेश दिला. बार आनी रेस्टॉरंट परवानो आशिल्ल्या आस्थापनांक फकत खावपाचे जिन्नस विकपाक मेळटले आनी तशी सुचोवणी दिवपी बोर्ड लावचे पडटले. बार काउंटर बंद दवरचो पडटलो आनी वयल्या दिसांनी सोरो विकपाक मेळचो ना. समाजात सकारात्मक बदल घडोवंक आनी गोंय राज्य संस्कारीत करपाक कीर्तनकारांचे मोलाचें योगदान आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. राष्ट्रीय कीर्तनकार हबप्प सुवास बुवा वजे हांच्या षष्ट्यब्द पुर्ती सत्कार सुवाळ्या निमतान मुखेलमंत्री डॉ सावंत उलयताले. काल ढवळे फोंड्या हांगा जाल्ल्या हे सुवाळ्याक थळावे आमदार आनी वीजमंत्री सुदीन ढवळीकार हेवूय हाजीर आशिल्ले. कीर्तनकारांनी खऱ्या अर्थान समाज प्रबोधन केलां आनी संस्कृती संवर्धना खातीर तांचें व्हड योगदान आसा अशें ढवळीकार हांणी सांगलें. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत हांचे हस्तुकी ह्या सुवाळ्यांत मुखेल उलोवप जालें. ह्या सुवाळ्याक कार्याध्यक्ष जयंत मिरिंकार, स्वागताध्यक्ष डॉ शिरीश बोरकार माचेर हाजीर आशिल्ले. गोमंतक संत मंडळ संचलीत किर्तन विद्यालयाच्या पालक संघान ही कार्यावळ घडोवन हाडिल्ली. परत एक फावट मुखेल खबरो. भाजपाचे फुडारी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुखेलमंत्री म्हणून फाल्यां मुंबयत आझाद मैदानाचेर जावपाशिल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हाजिरीत सोपूत घेतले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमो येवजणे खाला राज्यातल्या 3.10 लाख लोकांनी विमो घेतला अशी माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय मुखेली आशिष मालवी हांणी दिली. भारतीय वेंचणूक आयोगान महसूल सचीव संदीप जॅकीस हांची गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या. राज्यातल्या वकिलांच्या हक्काची राखण करपा खातीर गोंय सरकारान वकील संरक्षण कायदो अंमलात हाडचो अशी मागणी आयज दक्षिण गोंय वकील संघटनेन कायदो मंत्री आलेक्स सिक्वेरा हांकां निवेदन भेटोवन केली. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.